सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र है तुमच्या सोबत एंड बदलाव के बारे में बातें चल रही है. तो बदल जो खऱ्या अर्थाने प्रचंड पॉझिटिव होता, जसं मी तुम्हाला थोडा वेळापूर्वी सांगितलं होतं, एक हमारे रेग्युलर लिसनर है, उन्होंने बहुत ही एक खूबसूरत सी बात शेयर करी थी एका कंपनीच्या इनिशिएटिव बद्दल. ते बोलत होते,
गुड मॉर्निंग इंद्रजीत शिंदे बोलतो, हाउ आर यू?
आई एम व्हेरी फाईन, हाउ आर यू डियर?
फाईन डियर.
बोला बोला, कुठचा बदल पॉझिटिव वाटतोय?
गोष्ट वाचली, बॉश कंपनी जी आहे आपली नाशिक मध्ये, त्यांनी केलेली म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा रियूज ऑफ वॉटर, प्लांट मध्ये जे पाणी वापरलं जातं किंवा आपण हात पाय धुतले की ते पाणी परत रिसायकल करून ते त्यांच्या बागेला किंवा झाडांना वापरतात. प्लस त्यांनी नाशिक ते त्र्यंबक या रस्त्यावर भरपूरशी झाडं लावलेली. हे जे रियुसेज ऑफ वॉटरचं जेव्हा आपण ऐकतो, म्हणजे हा जो बदल त्यांनी त्यांच्या मानसिकतेमध्ये घडवून आणला, त्यांच्या मॅनेजमेंटने जो बदल केला, रिअली अप्रिशिएबल, रिअली
डेफिनेटली डेफिनेटली.
नाही आपण हे पाणी जे वाया जाते, पाण्यासारखा पैसा वाया घालवतो, किंवा हे जे कन्सेप्ट आहेत किंवा तुमच्या रेड एफ एम मध्ये जे ऍड्स आहेत की पाण्याबद्दलचं एक थिंकिंग बदला, खरंच अप्रिशिएबल आहे
डेफिनेटली. आणि नाशिक हा जो विषय आहे याला वेगवेगळ्या शाखा आहेत. नाशिक मधल्या अशा कितीतरी इंडस्ट्रीज आहेत ज्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला आहे, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वॉटरचं रियूज करून घेणं, या सगळ्या गोष्टींमध्ये बऱ्याचशा इंडस्ट्रीज इन्वॉल्व आहेत. बॉश सोबतच इन्वॉल्व असणाऱ्या या सगळ्या कंपन्यांना, सगळ्या इंडस्ट्रीजना सलाम करत. आणखीन एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे आपल्या नाशिकची सध्याची परिस्थिती, जुलै 2016 पर्यंत आपल्याला पाणी पुरलं पाहिजे म्हणून आपल्या नाशकामध्ये जिकडं पाण्याची कमी नाही असं म्हटलं जायचं, तिकडं आता संपूर्ण आठवड्यातून एक दिवस गुरुवार पाणी बंद असणार आहे. त्यामुळे आता जरा आपण ही पर्सनल लेवलला पाणी बचत करण्याकडे जरा भर दिला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला लहानपणापासून शिकवलं जायच्या, अक्षरशः लहानपणाच्या त्या अर्थशास्त्र नाही, कुठला होता तो अभ्यास, परिसर अभ्यास, परिसर अभ्यासाच्या पुस्तकामध्ये आपल्याला शिकवलं जायचं की शॉवरचा वापर करू नका, लोटीनं पाणी घेऊन आंघोळ करा. इथपासून तर वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहे, जरा इम्प्लिमेंटेशन झालं सगळ्यांकडून तर पाणी वाचेल, छानपैकी सगळ्यांना मिळेल. पाहूयात कितपत लोकांचे डोळे उघडतात. 6601935 तो कोणता पॉझिटिव्ह चेंज आहे जो खरंच आवडलाय? पॉझिटिव्ह चेंज सगळ्यांना आवडतोच, पण नेहमीच ही वाक्य सत्य ठरू शकत नाही. कधी कधी पॉझिटिव्ह चेंजेसना सुद्धा विरोध केल्याचं आपल्याला दिसून येतं, नाही का? बजाते राहो.